चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न। मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर काटेकोर पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून नगरसेवकांच्या सर्व 227 प्रभागांमध्ये पालिकेची भरारी पथकं आजपासून घराघरांमध्ये तपासणी सुरू करणार आहेत। राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईमधील लोकसंख्या, दाट लोकवस्ती तसंच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काल मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेस हे निर्देश दिले। काल सायंकाळी त्यांनी महापालिकेच्या उपायुक्त तसंच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि महत्त्वपूर्ण सूचना केल्या। यावेळी आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिका करत असलेल्या विविध उपाययोजनांची तसंच पुढील नियोजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली। यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते। कोणत्याही परिस्थितीत फैलाव थांबवा। वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडाच परिसर दूषित क्षेत्र म्हणून घोषित केला असून तेथील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध आले आहेत। या घटनेनंतर अशाच प्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दूषित क्षेत्र निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा तसंच प्रशासनाला हा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील। मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर असून आर्थिक राजधानी आहे। या ठिकाणी कोणतीही परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की तातडीनं भरारी पथकं सक्रिय करून तपासणी सुरुवात झाली पाहिजे। या पथकांकडे एक वाहन तसंच पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस तसंच महसूल विभागाचा कर्मचारी आणि वैद्यकीय सहाय्यक असेल। हे पथक कोरोनाविषयक रुग्ण, त्यांच्या संपर्कात आलेले लोक यांची माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतील, तसंच ताप, सर्दी, न्यूमोनिया सदृश आजार असलेले लोक देखील शोधतील आणि त्यांच्या तपासणीसाठी तातडीनं पुढील कार्यवाही करतील। प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आपण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून 24 तास जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, औषधांची दुकानं सुरू ठेवली, मात्र याचा गैरफायदा घेऊन लोक फिरायला निघाल्यासारखे निघत असतील तर ही सोय बंद करण्याचा कठोर निर्णय प्रसंगी घ्यावा लागेल। कोरोना रोखायचाच आहे हे आव्हान आपण पेललं असून राज्य सरकार पालिकेच्या संपूर्ण पाठीशी आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की उपायुक्त तसंच प्रभागांशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियमित कामं आणि कोरोना नियंत्रण काम यात व्यवस्थित नियोजन करावं, कामाचं नीट वाटप करावं, स्वतःवरचं इतर कामांचं ओझं कमी करून कोरोनावर लक्ष केंद्रित करा, खासगी डॉक्टरांची मदत घ्या, आपापल्या वॉर्डमधील खासगी डॉक्टरांना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरू करण्याची विनंती करा, त्यांना आवश्यक ते मास्क वगैरे द्या, पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल। स्वच्छतेकडे लक्ष अत्यावश्यक। विशेषतः वस्त्यांमधून स्वच्छतागृह स्वच्छ राहतील त्या ठिकाणी आवश्यक फवारणी होत राहील, हात धुवायला साबण राहतील हे पहा। साथीचा आजार वस्त्यांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही, त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राहिलीच पाहिजे। गर्दी कमी करा। अजूनही काही बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी दिसते, तेथील भाजी बाजारांमध्ये शिस्त आणा, त्यांना गल्ल्या किंवा तारखा वाटून द्या, प्रसंगी बाजार मोकळ्या जागांवर स्थलांतरित करा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या। अति धोका गटातील नागरिकांवर लक्ष द्या। आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 20 ते 40 गटातील रुग्ण आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जीवाचा धोका हा वृद्ध नागरिकांना असतो हे लक्षात घेऊन अशा ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रित करा। ही साथ ज्येष्ठ नागरिक वयोगटात पसरली तर नियंत्रणासाठी खूप प्रयत्न करावे लागतील। 12 मार्चपासून 23 मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती अधिक बारकाईनं तपासा आणि त्यांना क्वारंटाईन कसं करता येईल ते पहा। अद्यापही काही व्यक्ती सापडू शकलेल्या नसतील त्या कोणत्याही परिस्थितीत शोधा, तंत्रज्ञानाची मदत घ्या असंही मुख्यमंत्री म्हणाले। सोसायट्यांनी फवारणी करू नये। सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसंच राज्यातील इतर शहरातील अनेक सोसायट्या आणि वस्त्या तसंच कॉलनीमध्ये जंतुनाशकांची फवारणी करणं सुरू आहे, परंतु या जंतुनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करून आवश्यक भासल्यास स्वतः फवारणी करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। जलद प्रतिसाद द्या। मुंबई पालिकेचे कर्मचारी कर्तव्य दक्ष म्हणून ओळखले जातात। अनेक गंभीर संकटात त्यांनी काम केलं आहे, त्यामुळे आपल्याला अधिक जलदपणे या संकटात काम करायचं आहे। आपले रिपोर्ट्स तातडीनं मुख्यालयात येईल हे पाहिलं पाहिजे, म्हणजे मुकाबला करण्यासाठी लगेच आवश्यक ते नियोजन करता येईल असंही ते म्हणाले. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील पालिका अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून कोरोनाचा मुकाबला करावा याविषयी मार्गदर्शन केलं. आरोग्यप्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितलं की साथरोगात तो कमी कालावधीत दुपटीनं वाढण्याला रोखण्याचं आवाहन आपल्यासमोर आहे. प्रधान सचिव श्री चहल यांनी देखील परदेशातून आलेले प्रवासी आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क तातडीनं शोधण्यास सांगितले.